सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्राय तुमच्या सोबत शो सुरू आहे मॉर्निंग नंबर वन आणि पब्लिक टॉयलेट्स स्वच्छ भारत अभियान आणि आपल्या नाशिक मध्ये येत्या काही दिवसांमध्ये 119 नवीन स्वच्छता गृह उभारली जाणार आहेत. ह्या 119 स्वच्छता गृहांपैकी एक माझ्याही एरियात असावं असं तुम्हाला वाटतंय. परवाच्याला माझ्या एका रेग्युलर लिस्नरनं फोन केला होता. त्यानं एक महत्वपूर्ण भागाच्या एका समस्येवरती प्रकाश झोत टाकला होता. जर ऐका काय नेमकं डिस्कशन झालं.
रुद्रा मी अनवर बोलतोय.
अनवर कसा आहेस डिअर? मी एकदम बढिया. मला सांग काय करतोस आयुष्यात?
मी जॉब करतो.
बर वा वा क्या बात आहे. जॉब करतो म्हटल्यानंतर टेन्शन मधला माणूस समजू शकतो. मी पण जॉब करतो रे. बर जॉब प्रेशर बद्दल नाही पण एका वेगळ्या प्रेशर बद्दलच आपण बोलतो आहोत. स्वच्छता गृहांबद्दल विषय चाललाय. काय बोलशील?
मी आता ऐकत होतो. मी राहायला इंदिरानगरला आहे.
बर.
तर इंदिरानगर मध्ये पेठेनगर रोड आहे जो खाली रथचक्राला येतो हायवे वरन. तर ह्या रोड वर आहे ना कंटिन्यू दिवसभरात रात्री लोक उभे राहतात बघत नाही का आजूबाजूला अपार्टमेंट आहे बिल्डिंग आहे लेडीज येता जाता मुली येता जाता भर रस्त्यात उभं राहता युरिन करता आणि शिकलेली अनाडी सगळी लोक काहीच बघत नाही काही नाही का तिथं आजूबाजूला अपार्टमेंट आहे सगळे लोक येता जात आहे. तर रिक्वेस्ट माझी गव्हर्नमेंटला कॉर्पोरेशनला तर तिथं त्यांनी उभा राहावं.
बरोबर खरी गोष्ट.
कारण ते इतकं जे जाणार येणार त्यांना त्रास होतो पण जे करतो त्यांना नाही होत त्यांना लाजही वाटत नाही काही.
खरी गोष्ट आहे अगदी खरी गोष्ट.
तर हा रोड जो आहे तो कंटिन्यू चालू असतो शाळेतले मुलं जातात कंटिन्यू रहदारीचा रस्ता आहे तिथेही लोक काहीच वाटत नाही त्यांना आणि उभे राहतात
तिथे रिलीज करता येईल ते प्रेशर.
बरोबर रस्त्यावर उभं राहायची गरज नाही पडणार.
गरज नाही पडणार डेफिनेटली.
तुझ्या माध्यमात मला
नाशिक ह्याच समस्येबद्दल जेव्हा मला 2 दिवसांपूर्वी कळालं कालच्याला जेव्हा मी नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर बोलत होतो त्यांना मी ह्या एरियाचं नाव सुद्धा सुचवलं आहे. ह्या एरिया सोबतच तुमच्याही एरियाचा समावेश ह्या अभियानाअंतर्गत व्हावा. तुमच्याही एरियामध्ये स्वच्छतागृह उभारलं जावं असं वाटत असेल तर जरा 6601935 या नंबरवर कॉल करून सांगा. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहा.